नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज झारखंडच्या जमशेदपुरात वेचणूक रॅलीत उलोवप करतले. लोकसभा वेचणुकेच्या पाचव्या पावण्या खातीरचो प्रचार काल सोपलो. लोकसभा वेचणुकेच्या सव्या पावण्यार 8 राज्यातले आणि केंद्रीय प्रदेशातले वट्ट 889 उमेदवार वेचणूक लढयतले. भारतीय हवामान खात्यान फुडले 3 दीस देशाच्या दक्षिण वाठारांनी खूप व्हड पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आणि खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून चेन्नई सुपर किंग्साक 27 धावड्यांनी हरायल्या. आता खबरो विस्तारान. झारखंडात भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जमशेदपुरात वेचणूक रॅलीत उलोवप करतले. जमशेदपूर लोकसभा मतदारसंघातले भाजपाचे विद्युत वरण महतो हे झारखंड मुक्ती मोर्चाचे इंडिया आड वेचणूक लढयतात. उमेदवार समीर महंती हे विधानसभेत बहाराड गोराचे बसकेचे आमदार असतात. जमशेदपूर खासदार महतो जमशेदपूर लोकसभा मतदारसंघातल्यान सलग तिसरे खेपे परतून वेचणूक लढयतात. देखून वेचणुकेची पत्रकां वाटून घेतले उपरांत चतरा कोडररमा आणि हाजीरबाग लोकसभा मतदारसंघातले मतदान पक्ष आपापल्या मतदान केंद्रामेरेन पावपाक लागतले. पाचव्या टप्प्यात चतरा कोडरमा आणि हजारीबाग लोकसभा मतदारसंघाखातीर प्रचार आणि गांधे विधानसभा पोटवेचणुके खातीर मुदत काल सांजवेळा सोपली. लोकसभा वेचणुकेच्या पाचव्या टप्प्यात फाल्या ह्या मतदारसंघांनी मतदान जातले. वट्ट 54 उमेदवार ह्या मळार आसात. तशेच कालच राज्यातल्या पयसुल्ल्या कोनशातल्या मतदार पक्षातल्यान खर सुरक्षा खाला वेचणुकेची सामग्री एकठांय करपाची माहिती संवाददारांक दिल्या. फाल्या मतदान करपा खातीर राज्यातल्या पयसुल्ल्या लहतेर आणि चतरा जिल्ह्यातल्या हॅलिकॉप्टरातल्यान एक सेक्टर अधिकारी सहित सुमार 148 मतदान कर्मचाऱ्यांक उड्डाण केले. हे 148 मतदान कर्मचारी 65 मतदान केंद्राचेर मतदानाखातीर काम करतले. मुखेल वेचणूक अधिकारी के रवी कुमार हांणी ही माहिती दिल्या. लोकसभा वेचणुकेच्या पाचव्या पावण्याखातीरचो प्रचार काल सोपलो. स राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 49 मतदारसंघांनी फाल्यां सोमारा ह्या पावण्यात मतदान जातले. मजगती वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वरिष्ठ फुडाऱ्यांनी फुडल्या टप्प्याच्या वेचणुके खातीर आपली प्रचार मोहीम आणखी खर केल्या. काल सांजवेळा ईशान्य दिल्लीत जाल्ले भौशीक बसकेत संबोधित करताना प्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी सांगले, भारतीय राजकारणाक स्थिर सरकाराची गरज असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अस्तंत बंगालात भौशीक बसकांनी उलोवप करतले. ते पिरुलिया लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या लोकसभा उमेदवारांच्या समर्थनात जाहीर एक सभा करतले. काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी हांणी काल राष्ट्रीय राजधानीत रॅली काढली. संविधानाची राखण करप हे तांचे ध्येय असा असे तांणी ह्या वेळार उलयताना सांगले. लोकसभा वेचणुकेच्या सव्या टप्प्यात 8 राज्यातले केंद्रीय प्रदेशातले वट्ट 889 उमेदवार वेचणूक लढयतले. हातून जम्मू काश्मीराच्या अनंतनाग राजौरी संसदीय मतदारसंघात स्थगित जाल्ले वेचणुके खातीरच्या 20 उमेदवारांचो आसपाव आसा. ह्या टप्प्यात वेचणूक जावपी 58 मतदारसंघाखातीर वट्ट 1978 उमेदवारी अर्ज दाखल जाल्ले असे वेचणूक आयोगान निवेदनात म्हळा. ह्या टप्प्याखातीर नामांकना दाखल करपाची निमाणी तारीख 6 मे आशिल्ली. दाखल केल्ल्या सगळ्या नामांकनांनी चौकशी केल्या उपरांत 900 नामांकना वैध थारली. सव्या टप्प्याखातीर उत्तर प्रदेशात 14 संसदीय मतदारसंघातल्यान चडान चड 470 उमेदवारी अर्ज आयिल्ले, जाल्यार हरियाणाक 10 जाग्यांतल्यान 370 उमेदवारी अर्ज आयिल्ले. झारखंडातल्या रांची संसदीय मतदारसंघात 70 फॉर्म दाखल जाल्ले. उपरांत ईशान्य दिल्लीच्या जाग्यार 69 उमेदवारी अर्ज आयिल्ले. सव्या टप्प्यात जावपी भौशीक वेचणुकेत मतदान ह्या महिन्याच्या 25 तारखेक ओडिशाच्या भुवनेश्वर लोकसभा मतदारसंघात जातले. राज्यातल्या राजकारणाचे केंद्र मानपी हो मतदार जिखपा खातीर सत्ताधारी बीजू जनता दल ओडिशा काँग्रेस आणि भाजपा हांच्या मधी खर सर्त सुरू असा. या लोकसभा मतदारसंघाखाला आशिल्ल्या सगळ्या 7 विधानसभा मतदारसंघांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या फुडाऱ्यांनी जोरान विद्युत्तराची मोहीम सुरू केल्या. तुम्ही हो खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. महाराष्ट्रातल्या 13 संसदीय मतदारसंघांनी मतदारांची सगळी व्यवस्था केल्या. तातोत धुळे, ढिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई हे 6 मतदारसंघ आसपावीत असा. या मतदारसंघांनी वट्ट 264 उमेदवार मळात असा. मतदान करपा खातीर 24,579 केंद्रां स्थापन केल्यात आणि कसलीच अनुसूचित घडणूक घडची न्हय ह्या खातीर सुरक्षा कडक व्यवस्थाय केल्या. आप राज्यसभा खासदार स्वाती मालीवालाचेर जाल्ल्या घातक हल्ल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांच्या लागीचो सहाय्यक विभव कुमार हांका अटक केल्या. उपरांत दिल्लीच्या जिल्हा न्यायालयात 5 दिसांच्या पोलीस ताब्यात तांका घेतलो. विभव कुमाराक महानगर दंडाधिकारी गौरव गोयलान कुमाराक चौकशी करपा खातीर 5 दिसांची पोलीस ताब्यात घेतले. हाच्या आधी मालीवाल हांनी ह्या महिन्याच्या 13 तारखेक केजरीवाल हांच्या निवासांनी त्रास दिल्ल्याचो आरोप करून विभव कुमारा आड कागाळ दाखल केली. ह्या घडणुकेच्या दिसा मुखेलमंत्री घरा बेकायदेशीर रितीन भितर सरली असो आरोप करून कुमारान मालीवाल हांच्या आडय प्रतिकागाळ दाखल केली. पंजाबातल्या सगळ्या 13 लोकसभा मतदारसंघांनी सध्या वेचणूक प्रचार मंद गतीन चालू असा. राज्यात 7वो आणि निमाण्या टप्प्याचेर 1 जूना दिसा मतदान जातले. सतत वाढत आशिल्ल्या तापमानाक लागून उमेदवाराक धोको बसता. ओडिशात आज ह्या टप्प्यात राज्यातली 5 लोकसभा सुवाती बारगड, सुंदरगड, बालांगीर, कंधमाल आणि आस्का लोकसभा मतदारसंघ आणि त्यांच्या अधिरक्षकातल्या 35 विधानसभा मतदारसंघांनी एकाच वेळार वेचणूक जावपाची असा. बिश्केक शाराची परिस्थिती शांत आणि पुराय नियंत्रणाखाला असा आणि सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर शांतताय आणि स्थिरताय तिगोवन दवरपा खातीर गरजेचे सगळे उपाय केल्या अशी माहिती किर्गिस्तानाच्या मंत्रालयान दिल्या. किर्गिस्तान प्रजासत्ताकातल्या परिस्थिती विशी मुद्दाम खोटी आणि अचूक माहिती परकी भौशिक माध्यमांनी आणि सामाजिक जाळवणदारांनी खास करून पाकिस्तानात पातळायतात असे परराष्ट्र मंत्रालयान काल एका निवेदनात सांगले. कुंभाभिषेक श्रीलंकेच्या सीता अम्मान देवळात आज सीता इलिया जातली. तिरुमाला तिरुपती देवळातल्या 5,000 लाडू वांगडाच सुमार 25 लिटर सरयू उदक अयोध्या सावन ह्या निमतान व्हायला. या प्रसंगाचेर भारत आणि नेपाळातल्या जायत्या वाठारातले भक्त श्रीलंकेत येतात कारण हे देऊळ रामायण मार्गाचा एक भाग असा असे लोक मानतात. आध्यात्मिक फुडारी विश्व हिंदू परिषद, संसारिक रामायण परिषदेचे वांगडी आणि अयोध्येतल्या राम देवळाचे भक्त ह्या उत्सवाचा भाग असतले. सीता इलिया वा अशोक वाटिका ही सीता रावणान बंधक दौरिल्ली असे मानतात. मणिपुरात एका बांधकाम कंपनीच्या 3 मजुरांक अज्ञात सशस्त्र हल्ल्याखोरांनी गोळीबार करून जीवेशी मारले आणि तातूंतल्या एका मजुराक गोळीबार करून जीवेशी मारलो. पोलिसांच्या अहवालाप्रमाण ही घडणूक काल राती इम्फाळ अस्तंत जिल्ह्यातल्या लेम्फेम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नोरेमथोंग वाठारात घडली. सशस्त्र हल्लेखोरांनी तिघाय मजुरांक ओढून भायर काढले आणि थंयच गोळीबार केलो. गुळयो लागिल्ल्यान एका मजुराक थंयच मरण आयले जाल्यार हेर दोघांक हॉस्पिटलान उपचार सुरू आसात. सगळे मजूर झारखंड राज्यातले रहिवासी असा. काल इम्फाला अस्तंत जिल्ह्यात फॅशन डिझायनर आणि स्पा मालक म्हणून काम करपी मनशाच्या पायात अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी गोळी घाली असो उल्लेख करू येता. हवामान खात्यान फुडल्या 3 दीस देशाच्या दक्षिण वाठारांनी खूप व्हड पाऊस पडपाचो अदमास काढला जाल्यार फुडले 5 दीस दक्षिण द्विपक्षीय भारताचेर खूप व्हड पाऊस पडपाची शक्यता असा. भारतीय हवामान खात्यान सांगला ह्या महिन्याच्या 21 मेरेन तामिळनाडू आणि केरळाचेर खूप व्हड पाऊस पडपाची शक्यता असा. फुडल्या 48 वरात नैऋत्य पाऊस आणि दक्षिण अंदमान दर्या बंगालाच्या आग्नेय खाडीचेर काय वाठार आणि निकोबार जुव्याचेर फुडे वचपाची शक्यता आसा. फुडले चार दिसात वायव्य भारताच्या मळावेल्यान उष्णताय ल्हाराचे खर वाडू येता अशें सांगला. परतून एक फावट मुखेल खबरो. भाजपाच्या वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झारखंडाच्या जमशेदपुरात वेचणूक रॅलीत उलोवप करतले. लोकसभा वेचणुकेच्या पाचव्या पावण्या खातीरचो प्रचार काल सोपलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.